गीत रत्न अध्याय 7 त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलतो, हे राजकन्ये, त्या चपलांमध्ये तुझे पाय सुंदर दिसतात, कुशल कारागिरीच्या हाताच्या दागिन्यासारखा तुझ्या मान्यांचा बांक आहे, तुझी बेंबी गोल कापासारखी आहे, त्यामध्ये मिश्र द्राक्षरसातील उणीव कधी नसावी, तुझे पोट सभोवती कमल पुष्पे ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखी आहे, तुझी वक्षस्थळे तरुण हरिणीच्या जुळ्या पाडसासारखी आहेत, तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे, तुझे डोळे बात रब्बीमाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हिशबोनाच्या तळ्यासारखे आहेत, तुझे नाक दिमिष्क्याकडे बघणाऱ्या लबोनानाच्या मनोऱ्यासारखे आहे, तुझे मस्तक करमेलासारखे आहे आणि तुझ्या मस्तकावरचे केस जांभळ्या रेशमासारखे आहेत, तुझे लांब मोकळे केस राजाला सुद्धा बांधून ठेवतात। अग प्रिये, आनंदाकरता तू किती सुंदर आहेस व किती गोड आहेस, तुझी उंची खजुराच्या झाडासारखी आणि तुझे वक्ष त्याच्या फळांच्या घोसासारखे आहेत, मी विचार केला मी खजुरीच्या झाडावर चढेन त्याच्या फांद्यांना धरीन, तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे, तुझे चुंबन सर्वात उंची द्राक्षरसाप्रमाणे आहे, तो घशात नीट उतरतो व झोपलेल्यांच्या पोटावरून सहज गळतो, ती तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते, मी आपल्या प्रियकराची आहे, त्याचे मन माझ्यावर बसले आहे, माझ्या प्रियकरा ये, आपण बाहेर पटांगणात जाऊ, आपण खेड्यात रात्र घालवू, आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ, द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू, आणि जर डाळिंब बहरत असतील तर प्रियकरा तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन, पुत्रदात्रीचा सुवास सुटला आहे आणि आपल्या दाराजवळ नाना प्रकारची नव्या जुन्या बारांची उत्तम फळे आली आहेत, माझ्या प्राणप्रिया ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत।